नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. नीती आयोगान जाहीर केल्ल्या 2023-24 वर्षाच्या शाश्वत उदरगत लक्ष्य म्हळ्यार एसडीजी क्रमवार गोंयांत देशात तिसरो क्रमांक मेळ्ळा. वेगवेगळ्या निकषांचेर गोंयान वट्ट 77 गुण मेळ्ळे. आयोगान हालींच हो अहवाल जाहीर केला. मजगती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां की एसडीजी क्रमवारीत गोंय देशात तिसऱ्या क्रमांकाचेर पाविल्ल्यान गोंय सरकारान केल्ल्या यत्नांक फळ आयला. राज्यात शाश्वत फुडारा खातीर आमचे यत्न चालूच उरतले. केरळ आणि उत्तराखंड संयुक्तपणान 79 गुण मेळून पहिले सुवातेर आसात. तमिळनाडू 78 गुण घेऊन दुसऱ्या सुवातेर आसात. या वेळेरेत बिहार निमण्या क्रमांकाचेर आसा. नीती आयोग 30 डिसेंबराक एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड सुरू करतलो. 2018 वर्षा सावन नीती आयोग सगळ्या राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या उदरगतीचे मूल्यांकन करता. हाच्या खातीर शिक्षण, भलायकी, पर्यावरण, नितळसाण, मुळावी सुविधा, गरिबी निर्मूलन अशा एसडीजीच्या 113 निकषांच्या आधारित प्रगती मेजतात. हाच्या उपरांत वट्ट 16 वेगवेगळ्या वाठारांनी जाल्ल्या प्रगतीचेर आधारून एसडीजी क्रमवारी जाहीर करतात. या 16 वाठाराकूय 0 ते 100 मेरेन गुण मेळटात. नीती आयोगाच्या 2020-21 वर्षाच्या एसडीजी क्रमवारीत गोंयचो 4थो क्रमांक आशिल्लो. त्या वर्सा गोंयाक 72 गुण मेळिले. अंदू तातून 5 अंकांची वाढ जाल्या. अंदू आयोगान गोंयाक फ्रंट रनर वर्गात दवरला. नितळ उदका पुरवण आणि नितळसाण या मळार गोंयान 100% गुण मेळयल्यात. तशेंच वीज आणि उदका पुरवण या मळार गोंयान हेर राज्या परस चड गुण मेळयल्यात. पूण प्रदूषण आणि कोयर वेवस्थापनाच्या नदरेन गोंयात उणाव आयला. हाच्या भायर ग्रीन अर्थवेवस्था, टिकाऊ मुळावी बांदावळ हातूनही गोंय फाटी आसा. अहवाला प्रमाण दर मनशाक चड इंधन वापर, प्लास्टीक कोयर निर्माण आणि अन्न या हेर वर्गात गोंयाक उणे गुण मेळ्ळे. जाका लागून राज्याच्या एकंदर गुणांचेर परिणाम झाला. अंदू 20 ते 24 नोव्हेंबर मजगती गोंयात पहिली संसारीक ऑडिओ व्हिज्युअल मन रिजवण शिखर परिषद म्हळ्यार व्हीओसीचे आयोजन करतले. दिल्लीत कर्टन रेजर कार्यावळीक संबोधित करताना गोंयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले की भारत हो संसारातलो एक व्हड फिल्म निर्मातो. भारताच्या प्रसारमाध्यम आणि मन रिजवण उद्देगाचो फुडार घडोवपा खातीर व्हीओसी कार्यावळ महत्वाची थारतली असे तांणी म्हळे. यावर उलयताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की भारताच्या मन रिजवण उद्देगाच्या उदरगतीत व्हीओस हो महत्वाचो मार्गदर्शक थारतलो. प्रसार माध्यम आणि मन रिजवण उद्देगात चढाचढ नोकऱ्यो निर्माण करपाचेर लक्ष केंद्रीत केला असे तांणी स्पष्ट केले. प्रसार माध्यम आणि मन रिजवण क्षेत्रात बदल जायत असतात. तंत्रगिन्यान आणि रचनात्मक बदलाचा सगळ्यात बरो फायदो घेऊक मिळप आणि उद्देगाक आधार दिवप ही भौशिक धोरणाची भूमिका असा असे तांणी सांगले. गोवा कोंकणी अकादमी अनन्य ही 6 महिन्याळी साहित्य पत्रिका उजवाडायता. कथा, कविता, निबंध, मुलाखत, संशोधन अशा साबार साहित्य प्रकाराचा या पत्रिकेत आसपाव असतो. संशोधन साहित्याक प्राधान्य दितले. अंका खातीर साहित्य वेचपाचो अधिकार संपादक मंडळाकडे असतो. इच्छुक लेखकांनी आपले साहित्य तांच्या ईमेलीचेर वा गोवा कोंकणी अकादमीच्या नाम्याचेर कार्यालयात 5 ऑगस्ट मेरेन धाडचे असे आवाहन गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत हांणी केला. अनन्य अंकात बरोवपी सगळ्या लेखकांनी 100 उतरां भितर आपली वळख साहित्य धाडटना दिवची पडटली. अनन्य पत्रिके संशोधन पत्रां धाडप्या खातीर खासा नेमावळ तयार केल्या. लेखकांनी नेमावळी दिले प्रमाण आपले धाडचे. हेर माहिती खातीर अकादमीच्या 777-589-1857 या नंबराचेर संपर्क करचो असे सावंत हांणी कळीत केला. संशोधनात्मक लेखक हे स्वतः अभ्यास करून रचिले असपाक जाय. साहित्यिकान दुसऱ्याचे विचार वा मत वा संकल्पना या संशोधित मजकूर वा परिच्छेदाची चोरी करून वा असो ताजो कॉपी करून आपल्या लेखनात संबंधित लेखनाचा संदर्भ दिनासतना वापर केला आणि जर कोणे ताचेर हरकत घेतल्या तर ताका प्रकाशक गोवा कोंकणी अकादमी जपसालदार आसची ना वा सदर लेखनाची प्रकाशना खातीर विचार करचे नात. नागरिक प्रधान उपक्रमांक चालना दिवपाक प्रसार माध्यमांनी सरकाराक आधार दिवचो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. एक पीढ माकी नाम या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे उदाहरण दिवन प्रधानमंत्र्यांनी सांगले की संसारीक पावंड्यार या उपक्रमाची तोखणाय जाल्या आणि प्रसार माध्यमां ही एक भौशीक चळवळ करपाक मदत दिवपाक शकतात. भारताच्या फुडल्या 25 वर्षांच्या प्रवासात दिसाळी आणि नेमाळ्यांची भूमिका त्यांनी अधोरेखित केली आणि प्रसार माध्यमां लोकांक त्यांच्या ताकदीची जाणवाय करून दिता म्हणून तोखणाय केली. मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलात इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचे उक्तावण करताना त्यांनी ही माहिती दिली. यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आयएनएस अध्यक्ष राकेश शर्मा हजर आशिले. सम्राट क्लब पणजी आणि शांतादुर्गा सांस्कृतिक मंडळ कुमारजुवे यांच्या जोडपालवान गोय रंगभूय दीस आज सांजेच्या कुमारजुव्या ग्रामपंचायत सभागृहात मनयतले. गोयच्या रंगभूयेचे आद्यपुरुष कृष्ण भट बांदकार हांच्या यादी खातीर हो दीस दरवर्सा मनयतात. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हणून कुमारजुवे मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाय, सरपंच नंदकुमार शेट आणि हेर मानेस्त हजर असतले. आणि इतल्यान यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.